सायबर साक्षर प्रस्तुत ऐकना या महिला विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत स्वाती अडके मॅडम, ज्या बेस्ट वेडिंग मेकअप आर्टिस्ट आहेत. 10 वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. वेलकम मॅम, तुम्ही आज या शोमध्ये आलात. सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईम्स याबद्दल तुमचं काय मत आहे?
ॲक्च्युली सायबर क्राईम ही प्रत्येक महिला फेस करत असते, म्हणजे मीही त्यातून गेलेली आहे. कारण मोस्ट ऑफ मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, कारण माझं प्रोफेशन सोशल मीडियाशी खूप रिलेट करतं. मला सोशल मीडियावर काम केलं म्हणजे माझं ते काम लोक बघतात आणि मग त्याच्यावरनं मला काम मिळतं असं. तर मीही ते फेस केलेलं आहे आणि हे असं नाही की मीच, अगदी सगळ्या बायका हे फेस करतात, पण काही बोलतात काही नाही बोलत.
असं अगदी बरोबर. तुम्ही फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल याच्यावरती किती ॲक्टिव्ह आहात? म्हणजे फक्त प्रोफेशनली ॲक्टिव्ह आहात की पर्सनली पण?
पर्सनली पण ॲक्टिव्ह आहे मी, म्हणजे माझे काही व्हिडिओ शेअर करणं, फोटो शेअर करणं आहे म्हणजे.
तर मग तुमचा नॉर्मली एक यूथ असतो किंवा नवीन जे इंस्टाग्राम युजर्स असतात किंवा फेसबुक युजर्स असतात, त्यांना आकड्यांना खूप भुरळ पडते की किती लाईक्स येत आहेत, किती फॉलोअर्स आहेत, किती सबस्क्रायबर्स आहेत. तर मग अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल की हा आकडा महत्त्वाचा असतो का नाही?
तसं प्रोफेशन वाईज बघितलं तर तो आकडा महत्त्वाचा असतो, पण पर्सनली बघितलं तर त्या आकड्याकडे लक्ष देऊ नका, कारण त्या आकड्याची भुरळ पडली तर आपण त्याच्यात लावत जातो. हे माझं पर्सनली मत.
कारण काही लोक अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू फोटोज टाकतात, स्नॅप्स टाकतील, इंस्टाग्रामवरती फोटोज टाकतील, स्टेटस टाकतील, तर या फोटोजचा काही प्रमाणात गैरवापर होऊ शकतो. तर मग तुमच्या बघण्यात असा कुठला एक्सपिरियन्स आहे का की अशा फोटोजचा काही गैरवापर झाला आहे?
हो, ॲक्च्युली माझ्या बघण्यात असं आहे की काही मध्यंतरी फेसबुकवर महिलांचे अकाउंट हॅक केलेले होते. त्याच्यात काही माझ्या मैत्रिणी होत्या. तर UPMP चा कुठला तरी मुलगा होता जो त्यांनी अकाउंट हॅक करून मग पर्सनल डेटामधनं फोन नंबर्स घेऊन मग त्यांना फोन कॉल करून वगैरे तो सगळा प्रकार झाला होता. तर तो आपल्या नाशिक पोलिसांनी सॉल्व्ह केला. पण हे होतात, म्हणजे सतत फेसबुकवर आपण कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली की अगदी सुरुवात होती तुमचा DP खूप छान आहे असं तसं, आणि मग पुढची ती हरॅशमेंट पण चालू होते. सतत मेसेजिंग करणं, हाय हॅलो, रिप्लाय नाही दिला तरी 10 वेळा तुम्हाला मेसेज येणार.
बरोबर. तुम्ही जे म्हटलं की UPचा तो मुलगा होता, तेव्हा जवळपास 36 ते 40 महिलांच्या ग्रुपला त्याने सिरियली हे नंबर्स घेऊन मेसेजेस केलेले होते, त्यांचे अकाउंट्स हॅक केलेले होते. तेव्हा त्या काळात किंवा त्या दरम्यान महिलांमध्ये एक भीतीचं वातावरण झालं होतं की आपण सेफ आहोत का नाही. तर मग महिला किंवा मुली किंवा मग ज्या आता लॉकडाऊनमुळे लहान मुलांकडे पण मोबाईल आले, तर ते किती सेफ आहेत, विशेषतः महिला किंवा मुली?
सेफ म्हणजे सेफ तसं पाहिलं तर सेफ काहीच नाही आहे. काही लिमिटेशन्स आपण स्वतःवर घालणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटने ज्या सिक्युरिटीज आपल्याला म्हणजे हे करून दिलेलं आहे, त्या सिक्युरिटीजनुसार जर आपण सोशल मीडिया जर हँडल केला तर नक्कीच आपण सिक्युअर राहू. म्हणजे त्याच्यात काहीतरी एक व्हेरिफिकेशनचे हे चालू केलेले आहेत, फेसबुकला म्हणा किंवा काय, किंवा तुमचं अकाउंट कोणी दुसरीकडे लॉग इन केलं की तुम्हाला व्हेरिफिकेशन कॉल येतो, कोड येतो, मग त्याच्यावरनं कळतं की आपलं अकाउंट कोणी दुसरं वापरतं आहे की. म्हणजे या अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण ॲक्टिवेट करून घेतल्या तर आपण नक्कीच सेफ राहू.
सोशल मीडियावर जे फोटोज टाकले जातात त्याचा गैरवापर होतो, तर काही वेळेला सोशल मीडियाचे फोटोज किंवा अगदी व्हॉट्सअपचा DP सुद्धा चोरला जातो आणि मॅट्रिमोनियल साईटवरती ते अकाउंट्स ओपन केले जातात आणि ते फोटोज किंवा त्यांना यूज करून मुलांना विशेषतः फसवलं जातं आणि मग जी ती मुलगी असते ओरिजिनल त्या मुलीपर्यंत ते प्रकरण येतं, मग तिला वाटतं की अरे माझा फोटो मिसयूज झाला आहे. तर तुम्ही ऑलरेडी वेडिंग किंवा या इंडस्ट्रीमध्ये आहातच, तर तुम्हाला असा काही अनुभव आला आहे बघण्यात?
मला असा अनुभव तर नाही आहे अजून, पण काही सोशल मीडियावरती किंवा काही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती तुम्हाला काही असं हे प्रोव्हाइड केलं जातं की तुम्ही तुमचं प्रोफाईल लॉक करू शकता, ज्याच्यावरनं तिसरा चौथा व्यक्ती तुमचं प्रोफाईल चोरू शकत नाही, फोटो चोरू शकत नाही. तर शक्यतो मी ह्या गोष्टींकडे लक्ष देते, जेणेकरून माझ्या थ्रू माझ्या क्लायंट्सला काही प्रॉब्लेम होऊ नये.
बरोबर आहे. वेगवेगळ्या डेटिंग साईट्स असतात, जसं टिंडर असेल किंवा अजून काही मॅचिंग साईट्स असतील, की मॅट्रिमोनियल साईट आणि डेटिंग साईट या दोघांचाही सायमल्टेनियसली वापर केला जातो. काही जणांकडून जेन्युइनली वापर केला जातो, काही जणांकडून त्याचा मिसयूज केला जातो. तर या सगळ्या डेटिंग साईट्स असतील किंवा मॅट्रिमोनियल साईट्स असतील, या वापरल्या पाहिजेत का आणि वापरणार असेल तर काय प्रिकॉशन्स घेतली पाहिजेत?
तो मी असंच म्हणेल, गरज असेल तर वापरा, नाही तर नका वापरू. मी तरी ह्या मताची आहे.
अगदी बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की मॅडमनी त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर केले, त्यांना काय वाटतं, त्यांनी कुठे लोकांनी स्टँड घेतला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. तर मॅडम, तुम्हाला आत्तापर्यंत असा कुठला वाईट एक्सपिरियन्स आला आहे का की जो तुम्ही शेअर करू शकाल सोशल मीडियाच्या बाबतीत किंवा डिजिटल?
हो, ॲक्च्युली सोशल मीडियाच्या बाबतीतच झाला आहे. इंडिया मार्ट म्हणून एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती मी माझं अकाउंट रजिस्टर केलं होतं आणि त्याच्यात माझा प्रोफेशनल जो नंबर आहे तो रजिस्टर केला होता. तर तो नंबर कुठेतरी माझा म्हणजे आता हे जे होतं तुमचे कॉन्टॅक्ट्स आपण म्हणतो की डेटा तुमचा विकला जातो, असं कुठेतरी काहीतरी झालं असेल आणि त्या डेटामधनं माझा नंबर तिकडे गेला. तो कुठला तरी हैदराबादी लँग्वेजमध्ये तो मुलगा बोलत होता, त्याला धड हिंदीही बोलता येत नव्हतं, केरळही बोलता येत नव्हतं. पण तो जो 2-3 दिवसांचा पिरियड होता तेव्हा खूप हॅरॅशमेंट झाली मला, कारण तो हिंदीत काहीतरी बोलायचा, डर्टी लँग्वेज वगैरे वगैरे. आणि मग काय करायचं, तर म्हटलं सायबर सिक्युरिटीजमध्ये मग माझ्या जाऊबाईंनी कॉल केला, त्याच्यानंतर पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला. तसं ते सर्च करणं खूप अवघड होतं कारण तो आय पी ॲड्रेसवरनं तो कॉल यायचा, तो ट्रेस करणं थोडं अवघड होतं. मग नंतर कोणीतरी मला असं सांगितलं की तुझ्या फोनवर डॉट ॲक्टिवेट करून घे, जे गव्हर्नमेंटने आता हे चालू केलेलं आहे. मग मी माझ्या फोनवर डॉट ॲक्टिवेट केलं तर आता त्याचा फायदा असा झाला की हे फोन कॉल्स येणं बंद झाले आहे. कुठला नंबर जरी आला तर तो पहिले रेड कलरमध्ये येतो की हा स्पॅम कॉल आहे, तो मला उचलणं गरजेचं असेल तरच उचला. त्याचा मला खूप फायदा झाला म्हणजे.
बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की मॅडमने त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला, कुठल्या पद्धतीने स्टँड घेतला पाहिजे आपण, कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात सोशल मीडियावरती, तर आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे आपल्याला मॅडमने सांगितलं. तर आपला जो हॅशटॅग आहे एक्सपोज हिम किंवा एक्सपोज हर, ते पण आता आपण मॅडमला सांगणार आहोत. तर मॅडम, मोस्टली काय होतं की फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, तिथे अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट येतात ज्यांना तुम्ही प्रोफेशनल ओळखत असता आणि ते पर्सनल लेवलला येऊन आपल्याशी चॅट करण्याचा प्रयत्न करतात. तर असं तुम्हाला काही एक्सपिरियन्स आला आहे का की जो अगदी अश्लील भाषेत तुमच्याशी बोलायला सुरुवात केली आहे त्यांनी फेसबुकवर असेल किंवा व्हॉट्सअपवर असेल?
असं तर अजून काही नाही आहे, पण व्हॉट्सअपवर असे एक्सपिरियन्स आले, म्हणजे मी जे तुम्हाला त्या नंबर बाबतीत जे सांगितलं त्या लोकांनी माझ्या व्हॉट्सअपवर पण कॉल करणं सुरू केलं होतं, व्हॉट्सअपवर मेसेजेस करणं पण सुरू केलं होतं. फेसबुकवर असं होत नाही कारण मोस्ट ऑफ माझं प्रोफेशनल अकाउंट वेगळं आहे, तर तिथे जे मेसेजेस येतात ते असे पण थोडे ह्याच्यातनं चाळणीतनं जाऊनच येतात. आणि दुसरं, पर्सनल अकाउंटला मी अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट मी ॲक्सेप्टच नाही करत, तो मी रूल माझ्या स्वतःवर लावून घेतलेला आहे, कारण मग पुढचे प्रॉब्लेम फेस नको करायला म्हणून.
कारण मोस्टली लोक काय करतात की असा काही एक्सपिरियन्स आला ते ब्लॉक करतात किंवा इग्नोर करतात. तर सायबर साक्षरची आमची मुवमेंट अशी आहे की हॅशटॅग एक्सपोज हिम, असा जर कोणाला तुमचा तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, नावासहित त्याचं काय जे म्हणणं आहे ते तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर टाकू शकता आणि हॅशटॅग एक्सपोज हिम आणि आय एम सायबर साक्षर असं तुम्ही टाकू शकता. ज्यामुळे काय होईल की तो व्यक्ती घाबरेल इथून पुढे कोणाला असा मेसेज पाठवताना आणि सोशली त्याला प्रेशराइज तो होईल की अरे हा व्यक्ती दिसताना असं दिसतोय, फिजिकली असं वागतोय आणि सोशली तो वेगळाच काहीतरी फील करतोय. सो तुम्ही हा हॅशटॅग यूज करू शकता किंवा तुम्ही अशी मुवमेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकता.
ॲक्च्युली जे ट्रेंड येतात त्याच्यात हा ट्रेंड नक्की आला पाहिजे की हॅशटॅग एक्सपोजिंग. मोस्ट ऑफ मुलींनी आणि बायकांनी हे करायलाच पाहिजे. जर तुम्हाला काही असा प्रॉब्लेम फेस होत असेल तर तुम्ही नक्की त्यांना एक्सपोज करा. आणि माझ्या बाबतीत जर झाला तर मी नक्कीच हॅशटॅग एक्सपोज हिम करेनच.
धन्यवाद मॅडम, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आला, तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर केले, लोकांनाही तुम्ही चांगला संदेश दिला.